श्रीराम श्री समर्थांचे मनाचे श्लोक आपण पाहतो आहोत. हा 16वा श्लोक आहे. मरे कत्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरे ना जनी लोभ रे क्षोभ त्याते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. ह्याच्यात देखील पुन्हा मृत्यूचा परिणाम काय, काळाचा प्रभाव काय, हे स्पष्ट सांगितलेलं आहे. एखादा मनुष्य कोणत्याही वयात मृत्युमुखी पडतो, त्याबद्दल इतर जवळची मंडळी शोक करत राहतात. आपल्या जवळच्या माणसाच्या मृत्यूमुळे होणारा वियोग हा कायमचा वियोग असल्यामुळे दुःखदायक आहे हे खरं, पण त्या दुःखाला विचारानं विवेकानं शांत करणं शक्य आहे. दुःखाचं शोकात रूपांतर होऊ नये. दिवसानुदिवस वर्षानुवर्ष त्या व्यक्तीचं स्मरण करीत शोकात बुडून राहणं हे योग्य नाही. त्या जीवाला त्याच्या मार्गाने पुढे जाऊ द्या. अकस्मात तोही पुढे जात आहे, योगाचे दुःख करणाराला देखील पुढे केव्हा तरी याच मृत्यूच्या स्वाधीन व्हावं लागत आहे. त्यालाही देह टाकून जायचं आहे, याचा विसर कदापि पडू देऊ नये. मरण कोणालाही चुकलेलं नाही. डेथ द लेवलर. सामान्य व्यक्तीपासून ते साधू संत अवतारी पुरुषांपर्यंत सर्वांना देह सोडावाच लागतो हे लक्षात घेऊन आपण जिवंत असेपर्यंत काय करतो ते पाहणं गरजेचं आहे. मृत्यू हे एकच सत्य आहे. जे आकाराला येतं ते जाणार, आज तो गेला आहे उद्या मी जाणार आहे, हे सत्य ध्यानी घेऊन दुसऱ्याच्या मृत्यूपासून आपण काही बोध घेतला पाहिजे. पुरे ना जनी लोभ रे क्षोभ होतो. सर्वांच्याबद्दल आपल्या अंतःकरणात प्रेम असणं ही चांगली गोष्ट आहे, पण कोणाबद्दलही आणि कशाबद्दलही ममत्व आसक्ती असू नये. घरदार, जमीन जुमला, धनदौलत, आपली कुटुंबीय मंडळी, मित्रमंडळी ज्यांच्यावर आपण जीवापाड प्रेम करत असतो त्या सर्वांचा त्याग एक दिवस करावा लागतो. ही गोष्ट अपरिहार्य आहे. किती प्रिय व्यक्ती असली तरी मृत्यूच्या वेळी एकट्यालाच जावं लागतं. कोणी कोणाबरोबर जात नाही, प्रत्येक जण एकटाच या इहलोकात जन्म घेतो आणि जाताना देखील एकटाच जातो. आपल्यालाही सर्वांना असंच जायचं आहे हे जाणून कशाबद्दलही मोह ममत्व ठेवू नये. मी माझं आणि मला असं म्हणू नये. सर्वात असून सर्वांपासून अलिप्त राहण्याची सवय करायला हवी. आसक्ती ममत्वाच्या पोटीच क्षोभ होतो, मनाची व्यग्रता चिंता येते. एवढेच नाही तर ह्या आसक्तीमुळं पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पुनरपी जननम पुनरपी मरणम, पण ह्या जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडावं लागतं. ते जर चुकवायचं असेल तर सद्गुरूंना शरण जाऊन आपण मार्ग समजून घ्यावा. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरे ना जनी लोभ रे क्षोभ ताते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. जय जय रघुवीर समर्थ.